माझी पहिली कथा, लेखक दीबा मोकाशी. आगगाडीचा खडखड आवाज संथ येत होता. रात्र होती, बाहेर चांदणे होते. मी खिडकीतून चांदण्यात डुंबलेले जग बघत होतो. माझ्या मनात येत होतं, कविता करणं किंवा कथा लिहिणं किती सोपं आहे. पडले होते रम्य चांदणे अशी काव्याला सुरुवात करता येईल, किंवा चांदण्यातून गाडी धावत होती अशी कथेची सुरुवात करता येईल. या दोहोंपैकी म्हणाल ते रस्ता येईल. पण म्हणाल ते रस्ता येईल म्हणत असता पहिल्या ओळीच्या किंवा पहिल्या कडव्याच्या पुढे मला रस्ताच येत नव्हतं. माझ्या ते लक्षातच आलं नाही. कथा कविता करणं सोपं आहे, अगदी फालतू काम आहे. खरं कठीण म्हणजे मोठं निबंधवजा पुस्तक लिहिणं, एखादा गंभीर विषय घेऊन ग्रंथ तयार करणं. लिहिलं तर तसं लिहावं, भुक्कड लिहिण्यात अर्थ नाही, असे तेव्हा माझे विचार होते. तेव्हा म्हणजे मी जेव्हा 16-1 वर्षांचा होतो तेव्हा. तोपर्यंत मी कथा किंवा कविता लिहून पाहिली नव्हती. गंभीर विषयांवर लिहावं तर ते लिहिण्याइतकं वाचन नव्हतं, मुळात काहीच वाचन नव्हतं. मी धुळ्याला टेक्निकल स्कूलमध्ये शिकत असताना एक दिवस आमच्या मित्रात पैज लागली गोष्ट लिहिण्याबद्दल. मी म्हटलं, गोष्ट लिहिणं सोपं आहे, कुणीही गोष्ट लिहिल. माझ्या मनात आलेला विचार गाडीत मी मित्रांना सांगितला. एक मित्र म्हणाला, शक्य नाही, तुला जमणारच नाही, लिहून दाखव, फार अवघड आहे ते काम. मी म्हटलं, पैज? तो म्हणाला, गोष्ट लिहिशील पण रद्दड लिहिशील, जर ती प्रसिद्ध झाली तर गोष्ट. मी जोराने पुन्हा म्हटलं, पैज. मला कल्पना नव्हती की या मित्रानं गोष्टी लिहून पाठवून प्रसिद्ध करण्याचा यत्न केला होता. त्याच्या गोष्टी परत आल्या होत्या. तो म्हणाला, हो पैज, रुपयाची पैज, मात्र गोष्ट प्रसिद्ध झाली पाहिजे. मी म्हटलं, ठीक, गोष्ट लिहिणं फालतू आहे. मित्र म्हणाला, मग लिही ना, मासिकात आणून दाखव, रुपया हरेन. तुम्हाला सांगतो, त्यावेळी रुपया फार मोठा होता, म्हणजे ही पैज विद्यार्थी दशेत फार मोठी होती. पैज ठरली आणि मी गोष्टीच्या मागे लागलो. त्यावेळी मी कथा कादंबऱ्या वाचणं कमी दर्जाचं समजत होतो, माझं ते वाचन नव्हतंच. हा, कुठे इकडे तिकडे मासिकं चाळली असतील इतकंच. तेव्हा किर्लोस्कर हे मासिक काय ते माझ्यासारख्या बाहेरच्यांना ठाऊक होतं. रत्नाकर होतं की नाही आठवत नाही, पण मनोरंजन असावं. मला वाटतं नुकताच एकानं प्रतिभेचा एक अंक देखील मला दाखवला होता. पण किर्लोस्कर पुढे मात्र अगदी क्षुल्लक वाटला, अगदी साधा, आणि आतला वाङ्मयीन मजकूर तर माझ्या डोक्यावरून गेला. कोण वाचत असेल हा? ज्यानं मला दिला त्याच्यासारखा सबंध धुळ्यात एखाद दुसरा. आजची सत्यकथा तरी त्या मानाने पुष्कळ वाचली जाते. त्या गृहस्थाला मात्र प्रतिभेचे फार कौतुक. तो कुठे बाहेर पडला तरी फिक्या पोपटी रंगाच्या कव्हरचा तो अंक त्याच्या हातात असायचा. तर मुद्दा हा की कोणत्याही वाङ्मयीन प्रवाहापासून मी त्यावेळी शेकडो मैल दूर होतो. आणि बुद्धिबळातील राजा, वजीर, हत्ती, उंट काही ठाऊक नसताना मी बुद्धिबळाचा सामना द्यायला निघालो होतो. मला काय करायचे होते त्या प्रतिभेशी किंवा किर्लोस्करशी? मला फक्त पैजेपुरती एक गोष्ट लिहून दाखवायची होती आणि ती छापून आणावयाची होती. ते झालं की पुन्हा डार्विन होता, संत होते, तत्वज्ञान होते. मला जो मोठा प्रबंध लिहावयाचा होता तो होता. तर तातडीने मी गोष्टीचा विचार करू लागलो. गोष्ट कशावर होईल, गोष्ट कशी असते, सुरुवात कशी करतात, हे असे मूलभूत प्रश्न मी विचारू लागलो. जवळजवळ मुळाक्षरं शिकवण्यापासूनच सुरुवात करावी तसं ते होतं. मी मनाशी म्हटलं, एखादी घटना हवी. कोणती? नदीवर फिरायला गेलो, यात काय सांगणार? आगगाडी चांदण्यातून धावत होती, पुढे काय? लवकरच माझ्या ध्यानात आलं, असं वर्णनात्मक उपयोगाचं नाही, तिथे माणसं हवीत, कुणीतरी नायक हवा नाटकाप्रमाणे, नायिका सुद्धा हवी आणि काहीतरी घडायला हवं. काय होणार मला काही सुचेना. मी भोवतालचे माझे मित्र, मी पाहत असलेल्या मुली डोळ्यापुढे आणू लागलो. शाळेत जायचं, अभ्यास करायचा, परत यायचं, खेळायचं, मध्ये कुठे काहीच नव्हतं. मला माझ्या वयाच्या आसपासच्या मुलामुलींशिवाय दुसऱ्या वयाचे लोकही तेव्हा मनात आले नाहीत. दुसऱ्या वयाचे लोक होते, माझे वडील होते, ते मला महिन्याच्या महिन्याला पैसे पाठवित होते. आई होती, ती पण मी धुळ्याला यायला निघालो की लाडू तूप वगैरे देत होती. दुकानदार होते, ते मला हव्या त्या वस्तू द्यायला होते. शिक्षक शिकवायला होते. ही सगळी मोठी माणसं फक्त नाना उपयोगाची होती, गोष्टी जोगी नव्हती. लहान मुलांचा तर विचारच नको, रडणारी, उगीच धावणारी, पडणारी, शेंबडी. मुलांमध्ये गोष्टीजोगं काय मिळणार? छे, कुठे काही गोष्टीजोगं घडतच नव्हतं, गोष्टीजोगं माणूसच नव्हतं. मी हताश झालो. असे 2 दिवस गेले, फार वाईट गेले. पै झारणार की काय असं वाटू लागलं. आधी गोष्ट सुचायला हवी, मग ती लिहून व्हायला हवी, मग ती मासिकाने घ्यायला हवी, कसं जमणार? तेवढ्यात मला मुलींच्या लग्नाचं आठवलं. आमच्या घरी किंवा शेजारी मी मुलगी दाखवायला नेलेलं, मुलीच्या लग्नाचा गंभीर विषय चालू असलेलं इतर मुलांप्रमाणे पुष्कळदा पाहिलं होतं. तो एक प्रसंग हलवणारा, गोष्टीजोगा होता. माझ्या वयाच्या मुलींची तेव्हा लग्ने होऊन जात, मुली दाखवल्या जात, नकार येत. आणि एकदम माझ्या डोक्यात आलं, समजा मुलगी दाखवली, तिला नकार आला आणि ती नंतर पास झाली आणि लग्न ठरलं, वा. हे यावर मी अधिक विचार करू लागलो. समजा एका मुलीचं आणि मुलाचं बाहेर जुळलंय, पण घरी मुलासाठी मुलगी पाहणं चालू आहे. त्यांना या प्रेमाचा पत्ताच नाही. घरून ते मुलाला मुलगी दाखवायला सारखे बोलवीत असतात. तो वैतागतो, त्याला आपल्या प्रेमाबद्दल सांगायचा धीर होत नाही. तेवढ्यात हीच त्याची मुलगी त्याला सांगून येते. अर्थात त्याला मुलीचं नाव आडनाव वगैरे आधी काही कळत नाही, आणि याही सांगून आलेल्या मुलीला नकार देण्याचा निश्चय करून तो घरी जातो. आणि काय आश्चर्याचा सुखद धक्का वगैरे, या मुलीवरचं त्याचं प्रेम ठाऊक होऊन त्याच्या बहिणीनेच हा बनाव घडवून आणला. असं जर केलं तर दुधात साखरच. झालं, मी गोष्ट लिहायला बसलो. नाव दिलं, नाकारलेले स्थळ. मला ठाऊक नव्हतं की या तऱ्हेच्या 50 गोष्टी पूर्वी लिहून झाल्या होत्या, अजूनही लिहिल्या जात होत्या आणि पुढेही लिहिल्या जाणार आहेत. वातावरण बदलेल, भाषा बदलेल, नावे बदलतील, पण मुद्दा तोच. पण तेव्हा मात्र मला ती ओरिजिनल वाटली. पण खरं म्हणजे ओरिजिनल वगैरे काही कळत नव्हतं. मुद्दा हा की गोष्ट पैजेप्रमाणे लिहून होत होती आणि 2 दिवसात ती लिहून झाली. ती होताच मी शपथ घेतली, पुन्हा गोष्ट लिहिणार नाही. काय हा वाया वेळ? त्या वेळात माझा 10 पाने डार्विन वाचून झाला असता. तर आता पैजेचा दुसरा भाग, प्रसिद्धी. आधी ती गोष्ट पैज मारलेल्या मित्राला वाचायला दिली, मग दोघेही ती कुठे पाठवायची याचा विचार करू लागलो. किर्लोस्कर स्त्री ही मासिके डोळ्यासमोर होती, त्यातले स्त्री मासिक आम्ही निवडले, कारण गोष्ट स्थळाविषयीची नव्हती का? पण संशय आला, दोघांनाही आला, पुरुष लेखकाची गोष्ट स्त्री मासिक स्वीकारेल का? तेव्हा दोघांनी ठरवलं की ती मुलीच्या नावानं पाठवावी. आता मुलगी कोण? तेव्हा माझ्या धाकट्या बहिणीच्या नावाने ती धाडायचं ठरलं. माझी धाकटी बहीण आमच्या गावी होती, 300 मैल दूर. गोष्टीवर लिहिलं, लेखिका शरयू बाळकृष्ण मोकाशी. पत्ता ती होती त्या आमच्या गावचाच दिला. महिने गेले, आम्ही गोष्टीचं विसरूनही गेलो. मी डार्विन वाचू लागलो. मग परीक्षा आटपून मी घरी गेलो. गावी आल्यावर मला गोष्टीबद्दल घरी काही आलंय का हे विचारायची आठवण देखील राहिली नाही. मग एके दिवशी स्त्री मासिकाचा अंक घरातल्या कोपऱ्यात पडलेला दिसला. मी तो सहज उचलला. त्यात नाकारलेलं स्थळ, लेखक कुमारी शरयू बाळकृष्ण मोकाशी अशी गोष्ट मोठ्या दिमाखात दिसली. मग मी आईला विचारलं तर आई म्हणाली, आम्हाला कळेच ना काय भानगड आहे, अंक आला मग 5 रुपये आले. आई वडिलांना कोडं पडलं ते बरोबर होतं, कारण माझी धाकटी बहीण फक्त 11 वर्षाची होती. या गोष्टीनंतर मी जवळजवळ 14 वर्ष गोष्टी लिहिण्याचे मनात सुद्धा आणले नाही. पुढे 2 वर्ष डार्विन वाचण्याचा यत्न करीत होतो, मग तोही सोडला. पूर्वप्रसिद्धी ललित, मार्च 1975. वाचक स्वर अक्षय प्रभाकर वाटवे.